आजी ग आजी तू लड़की ना माझी गोष्ट मला सांग तू छान चिवकवची आजी ग आजी तू लड़की ना माझी चिवकवची शाळा असते तरी कुठची आजी ग आजी तू लड़की ना माझी चिवकवच्या डब्यात असते का पोळीनी भाजी आजी ग आजी तू लड़की ना माझी चिवकवला असतात का आजीनी बिची।